नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी चालक आणि वाहकांना रोख प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय. श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रपूर्वीच्या मंचकी नित्रेला आजपासून प्रारंभ. आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर इथला दर्शन मंडप तसंच दर्शनरांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामाचाही समावेश आहे. या सर्व ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले. नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्क, जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थान विकास आराखडा, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथं संत गाडगेबाबा कर्मभूमी ऋणमोचन विकास आराखडा, बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गहिनीनाथगड विकास आराखडा, दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यात केंडबे इथं स्मारक उभारण्यास या बैठकीला मान्यता देण्यात आली. या सर्व कामांसाठी निधीच्या तरतुदीलाही शिखर बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या 3,838 कोटी 61 लाखांच्या अर्थसंकल्पालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका धावपट्टीवर 5 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुदलाचं एक विमान उतरवणं हे सिडकोचं उद्दिष्ट आहे. विमानाच्या भू अवतरणाचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित व्हावा त्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचं सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. शिरसाट यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली. ते सिडको भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळ उभारणीचं काम अत्यंत समाधानकारक पद्धतीनं सुरू असून वायुदलाचं विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मार्च महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा तर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचं आज नागपूर इथं आगमन झालं. रेशीमबाग इथं सुरेश भट सभागृहात त्यांची भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठक होत आहे. दरम्यान अमित शहा आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरं राबवण्यास सुरुवात झाली आहे. या शिबिराच्या तपासणीदरम्यान मणक्याशी संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्पाईन फाउंडेशनकडून पुढाकार घेण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात मणक्यांशी संबंधित आजाराचं निदान झालेल्या रुग्णांवर त्या त्या जिल्ह्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं स्पाईन फाउंडेशनचे विश्वस्त आणि मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितलं आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्तीबरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक महत्वाचं ठरत असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ते दिल्ली इथं राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 10व्या परिषदेत बोलत होते. लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळाची भूमिका या विषयावर घेण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरणाचा वेग असलेलं राज्य असल्याने सार्वजनिक वाहतुकीचे विस्तारलेले जाळे, इलेक्ट्रिक वाहनं, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प या मुद्द्यांकडे नार्वेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचं लक्ष वेधलं. राज्यमार्ग परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त उत्पन्न आणणारे चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टांपेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे. येत्या 10 नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अंतिम मुदत येत्या 30 तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय कुमार राठोड यांनी ही माहिती दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, YouTube आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मनचकी निद्रेला आजपासून प्रारंभ झाला. आज सायंकाळच्या अभिषेक पूजनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. तत्पूर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबियांनी मनचकी निद्रेसाठी चांदीचा पलंग स्वच्छ केला तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. दरम्यान 9 दिवसांची मनचकी निद्रा संपून 3 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहाटे देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होईल. त्याच दिवसापासून शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. एकात्मिक पर्यटन विकास आराखडा आणि प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन, रस्ते कामांचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यंदा साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि आयुक्तालयानं कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. आगामी सण आणि महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या स्वच्छता पंधरवड्यानिमित्तानं मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड, राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालिका डॉ सोनाली क्षीरसागर, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर आणि कर्मचारी उपस्थित होते. मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारण्याच्या या उपक्रमात 1300 विद्यार्थी सहभागी झाले. माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज लातूर इथल्या बार्शी रोडवरील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देत छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण आणि मानव विकास संशोधन संस्था कार्यालय आणि वसतिगृह अभ्यासिका ग्रंथालय प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकामाची पाहणी केली. काम वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण करण्याच्या त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातही आज पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या 4 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्याही मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे डॉक्टर कैलास डाकोरे यांनी व्यक्त केला आहे. या 2 दिवसांदरम्यान सोयाबीन काढणी करताना पावसामुळे पिकांचं नुकसान होणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी, तसंच पशुधन सुरक्षित स्थळी बांधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण 90% अधिक भरलं आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येईल असं पाटबंधारे विभागाचे धनेगाव इथले शाखा अधिकारी सूरज निकम यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही 99% अधिक भरलं आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी मारले गेले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचा समावेश आहे. रुपेश मडावी हा गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील रहिवासी होता. गडचिरोली जिल्ह्यात त्याच्याविरोधात हत्या आणि जाळपोळीसह 66 गुन्हे दाखल होते. महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. जागतिक पर्यटन दिनानिमित्तानं 27 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात तेर इथं हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या त्रिविक्रम मंदिरापासून हेरिटेज वॉकची सुरुवात होणार आहे. तेर परिसराचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना माहिती व्हावा आणि जिल्ह्यात पर्यटन वृद्धी व्हावी या हेतूने पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीनं हा वॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं तहसील कार्यालयात आज 2 जणांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे आणि वसंत बनसोड या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचं फुलंब्री पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात हे आंदोलन करण्यात आल्याचं वृत्त आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अंतर्गत आज सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि सायकल प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. तीर्थक्षेत्र विकासाच्या 305.63 कोटी रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी चालक आणि वाहकांना रोख प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय. श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.